नमस्कार, मी गीतांजली उदय शेळके. नुकत्याच पार पडलेल्या GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला भरघोस मतदान करून विजयी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी मी व माझे सहकारी उद्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय पारनेर येथे आभार मेळावा सकाळी आयोजित केला आहे. तरी ह्या आभार मेळाव्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद.